या क्षणी माझ्या तळव्यातून आवेगानं स्त्रवणाऱ्या रक्तधारांनी माझा स्मृतिकोश, अगदी बालपणापासूनचा स्मृतिकोश फोडला आहे. स्मृतींच्याही धारा रक्तधारांसारख्या आवेगी चैतन्यानं भरलेल्या. किती स्मृती, किती धारा. त्यातील पहिलीच उसळती उफाळती रक्तधार मला स्पष्ट दिसते आहे. ती माझ्या मर्मबंधातल्या सुगंधी ठेव असलेल्या कुपीला जाऊन भिडलेली, थेट गोकुळाला भिडलेली. गोकुळ कसं होतं हे माझं प्राणप्रिय गोकुळ? तशी व्रजभूमीत आणखीही 17-18 गोकुळं होती. त्यातील मार्श गोकुळ प्रमुख होतं. सर्व प्रकारच्या प्रदूषणांपासून दूर, निसर्गदत्त, टवटवीत. इथं नुसतेच गोपगोपी स्त्रीपुरुष नव्हते राहत. आर्यावर्ताच्या ब्रह्मावर्त या गंगा यमुनेच्या खोऱ्यातील ते एक नांदतं छोट ग्रामच होतं. आर्यावर्ताचा घेरही चांगला दंडकारण्यापासून गांधारापर्यंत पसरला होता त्यावेळी. गोकुळात कृषी वलांपासून सुवर्णकार, काष्ठकार, उपलेपक, रजक, धीवर, कुंभकार, लोहकार, चर्मकार अशा 18 पगड ज्ञातीही गुण्यागोविंदानं नांदत होत्या. त्याही गोपच मानल्या जात होत्या. चांगल्या 3-4 योजनांचा घेर होता माझ्या प्राणप्रिय गोकुळाचा. त्याच्या भोवती चंद्रकोरीसारख्या सत्वशील जलमय यमुनेनं अर्धवर्तुळी फेर धरला होता. उभ्या गोकुळाला वेळूचं व मेसकाठ्यांचं भक्कम संरक्षक कुंपण फिरलं होतं. वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, तरस या हिंस्त्र वंचरांपासून आम्हा गोपांच्या प्राणप्रिय गोधनाचं रक्षण करण्याची दक्षता होती ती. याशिवाय गोधनाच्या संरक्षणाचा अधिक भार होता तो कुत्र्यांवर. मूळची नाना वाणांची रानकुत्री माझ्या कष्टाळू गोपांनी अपार कष्ट घेऊन मांसाळवून घेतली होती. त्यात लांबट अंगलटीची, कमरेत चिवळ अशी ताम्रवर्णाची, काळीशार तर काही काळीबाळीही होती. दक्षिणेला कुंपणाबाहेर कितीतरी वाव लांबीचा खंदकासारखा एक चर होता. तो पूर्वजांनी कितीतरी वर्षांपूर्वीच खोदला तेव्हाच चुनखडीनं आणि चिकण मातीनं लिंपून घेतला होता. त्यात गोधनाचं मूत्र, गोमय, गवत काढी रोज सकाळी व संध्याकाळी नेमानं टाकलं जाई. या गोमयाच्या खंदकावरही 65 लाकडी झाकणं होती. त्यांची उघड झाप करण्यासाठी त्यावर भक्कम लाकडी हातमुठी होत्या. प्रचंड संरक्षक कुंपणाला उगवतीला एक व मावळतीला एक अशी 2 भक्कम व उंचच उंच लाकडी महाद्वार होती. किकर वृक्षाच्या टणक टिकाऊ लाकडांची 3 पुरुषी उंचीची होती ती. या महाद्वारांच्या दोन्ही वीतभर जाडीच्या व 2 वाव रुंदीच्या जोडफळ्यांवर आम्हा गोपांची, गोकुळातील कुशल सुतार गोपांनी खोदलेली आकर्षक मानचिन्ह होती. शेपटी फुलवलेल्या, नागपुड्या विस्फारलेल्या, जबड्यातून लाळेची तार ओघळणाऱ्या, प्रतिस्पर्ध्याशी मस्तक भिडवायला उतावीळपणे उधळलेल्या या खोंडांची पुष्ट मांसल वशिंड उजवीकडे कळली होती. जमिनीपर्यंत टेकू बघणारी त्यांची चुनीदार पोळी त्यांचा मांस खुलवीत होती. त्यांना बघताना वाटायचं आता क्षणात पोळी वर खेचत डोरकून ते पूर्ण आसमंत कसं दणानून सोडतील. एकदम वरच्या बाजूला पूर्णाकृती चंद्रप्रतिमा खोदली होती. तिचा अर्धा भाग डाव्या द्वारावर व उरलेला अर्धा भाग उजव्या द्वारावर खोदून पूर्ण केला होता. आम्ही गोप अभिर्भानू म्हणजे चांद्रवंशीय, सोमवंशीय त्याचं हे प्रतीक होतं, वंशचिन्ह होतं. रोज संध्याकाळी द्वारपाल गोपांनी ही द्वार मिटली की पौर्णिमेची पूर्णाकृती चंद्रप्रतिमा आपोआप पूर्ण होई. उधळलेले दोन्ही खोंड एकमेकांना मस्तक भिडवून आतील गोपांचं संरक्षण करण्यास सिद्ध होत. या दोन्ही महाद्वारांना खांबांसारखे गोल शिस्माचे घोटीव व प्रचंड अडणे होते. रात्रीच्या रहदारीसाठी छोटा दिंडी दरवाजा वापरला जाई. आज आत्ता या क्षणीही त्या भव्य महाद्वारांची मी कैक वेळा ऐकलेली करकर मला स्पष्ट ऐकू येत आहे. पूर्वेच्या द्वाराच्या करकरीशी तर माझ्या कितीतरी स्मृती निगडीत झाल्या आहेत. रोज पूर्वेच्या महाद्वारातून गोकुळात शेकड्यांतच गणना होईल असं आमचं गोधन चरणीसाठी हंबरत बाहेर पडे. त्यांनी उठविलेल्या चैतन्याच्या सलग हंबरांनी माझं प्राणप्रिय गोकुळ कणाकणांतून फुलून जाग होई. इडा देवीचं नाव घेऊन नित्याच्या कर्मयोगाला जुंपून घेई. मावळतीचं महाद्वार यमुनेच्या पात्राला जवळ होतं. संध्याकाळी ते चरून तृप्त झालेलं गोधन त्या द्वारातून यमुनेचं पाणी पोटभर रिचवून वासरांच्या ओढीनं चौखूर उधळतच शेपटी चाळवीत परते. त्यावेळी मावळतीच्या सूर्यकिरणात उठलेले गोरजांचे थरच थर या मावळतीच्या महाद्वारावर हलके हलके उतरत. द्वारपाल गोप ही महाद्वार मग यमुना जलानं पाषाणी कपच्यांनी खरवडून दर 2 सप्ताहांनी स्वच्छ स्वच्छ धुवून काढीत. संरक्षक मुख्य कुंपणाला लागूनच आतल्या बाजूला तशाच पण छोट्या कुंपणांचे वेगवेगळे गोळ गोठे. अशा 2 गोठ्यांमध्ये गोधनांच्या चाऱ्यांनी रचलेले वाळवी लागू नये म्हणून अधांतरी ठेवलेले चौकोनी उंच लाकडी मचाण होतं. रानगवताच्या छपरांनी आच्छादलेलं होतं ते. प्रत्येक गोठ्यासमोर सुघड दगडांनी उभारलेले पाण्याचे चर होते. ते सतत नितळ निळ्या यमुनाळलानं भरलेलं असत. हे गौळ गोठे वेगवेगळ्या 18 कुलीन गोपांचे तसेच इतर 18 पगड जातींच्या गोधनांचेही होते. सांडांने तसेच लहान थोर वासरांचे गौळ गोठे स्वतंत्र होतं. उगवतीच्या महाद्वारालगत सर्वात मोठा प्रशस्त गौळ गोठा होता तो माझ्या बाबांचा नंदांचा. कितीतरी शेकड्यांनी गोधन होतं त्यात. माझे बाबा गोकुळातील सर्व गोपांचे मुखिया होते. सर्वजण त्यांना आदरानं नंदबाबाच म्हणत. व्रजातील इतर गोकुळ आमच्या गोकुळाला बाबांच्या नावानं नंदग्राम म्हणून ओळखत. या गोकुळात मध्यभागी वेगवेगळ्या गल्लीबोळांची वसाहत होती, सुरचित अशी. गल्ल्यांना एकमेकींस जोडणारे छोटेच पण स्वच्छ आडवे उभे पायरस्ते होते. त्यांच्या दुबाजवांना सांडपाण्याचे चरही होते. घर साधीच मातीची स्वच्छ आणि कौलारू होती सर्वच गोपांची. त्यांच्या भित्ती कावेनं सारवलेल्या होत्या. त्यात चुनकळीनं चितारलेली जोड कासेच्या पुष्ट गायींची, शेपट्या फुलवून हुंदडणाऱ्या वासरांची, हंबरणाऱ्या फुसफुसणाऱ्या पुष्ट सांडांची, डेरेदार वटवृक्षाखाली रवंथ करीत विसावलेल्या किल्लारांची चित्र होती. आम्ही गोप अभिर्भानू वंशाचे, वंशदेवता म्हणून इडा देवीची नाना आविष्कारांतील चित्र होती. गोप मथुरेच्या यादवांचे मांडलिक होते. यासाठी यादवांची होती म्हणून ही इडा आमचीही वंशदेवता होती. आद्यपुरुष अभिर्भानूंपासून नंतर झालेल्या अनेक गोपराजांची चित्रही जमतील तशी रेखाटली होती. प्रत्येक घरात हटकून दही लोण्यासाठी 7-8 वाकांची शिंकाळी होतीच. ताक घुसळणीच्या रांजणा शेजारी दोरबद्ध दातेरी उंच मथण्याही होत्या. ओसरीवर सत्तू, कुळीत, सावा, ओदन, गोधूम अशा धान्यांच्या कणगींची मंडावळी फिरली होती. या वस्तीच्या बरोबर मध्यभागी माझ्या बाबांचा चांगला 8 खणी प्रशस्त चिरबंद मुखियावाडा होता. त्याच्या समोरच भरघेऱ्याचा चौक होता. त्याला गोपसभेचा चौक म्हणत. कधी निमित्त घडलं तर इथंच गोकुळातील गोपसभा भरत होती. वाड्याच्या उजव्या हाताला काही अंतरावर घुमटीच्या आकाराचं एक छोट पाषाणी शिवालयही होतं. त्याच्या गाभाऱ्यात गंडकी पाषाणाची शाळीग्रामी वज्रलेपी शिवपिंडी होती. ती अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या संतत यमुना जलधारेत अहोरात्र नाहून निघे. त्याच्या दर्शनी चौकात शिव वाहन नंदीची घोटीव बैठी पाठमोरी प्रतिमा होती. आम्ही गोप मूळ पुरुष अभिर्भानूंच्या पत्नीपासून मूळ मातेपासून शिवभक्त होतो. वाड्याच्या डाव्या हाताला काही कासरे अंतरावर मल्ल विघेचा आखाडा होता. त्यात लाकडी लोखंडी गदा दगडी गूढ घोटीव मल्लखांब यांनी सुसज्ज अशी प्रशस्त व्यायामशाळाही होती। असं हे गोकुळ होतं, वज्रभूमीच्या गालावरच्या लाडीख खळीसारखं, निसर्गाला पडलेल्या गोड पहाट स्वप्नासारखं। माझं पहाट स्वप्न मात्र अनेक लहान थोर रसरशीत स्वभावाच्या जिवंत स्त्री पुरुषांनी कसं खच्चून भरलेलं होतं। ही सर्व लहान थोर माणसं उत्क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रारंभीच्या काळातील होती, म्हणूनच तर ती अगदीच प्राकृतिक होती। त्यांचे राग, लोभ, मद, मोह, मत्सर हे सारे विकारही त्यांच्या रक्तासारखेच दाट होते। आणि होय, त्यांचं निर्भेळ, निकोप, निर्लेप प्रेमही तसंच घनदाट होतं, निसर्गसुंदर होतं। त्यांच्या बोलण्या वागण्याला कसलेही आतले बाहेरचे म्हणून वेगळेवेगळे कप्पेच नव्हते। त्यांचा स्थायी भाव एकच होता, प्रेमासाठी प्रेम, हा प्रेमयोग। हा येथील प्रत्येक माणूस या प्रेमाचा एक निकोप व रसवंत कंदच होता, भावमधानं शिगोशिग टिचून भरलेला। म्हणूनच गोकुळातील ही लहान थोर स्त्री पुरुष माणसं मी विसरू म्हटल्यानं कधी विसरूच शकत नाही। किती माणसं, किती भाव, किती स्वभाव, किती विभाव। माझे बाबा नंदबाबा गोपांचे मुखिया, वैश्य जातीचे, भरगच्च शरीरयष्टीचे, निमगौर गोल चर्येचे ठेंगणे। माझी माता यशोदा माता, सशक्त, बाबांहून किंचित उंच, गौर चंद्रमुखी सदा हसरी। माझे आठ काका सुनंद उपनंद महानंद नंदन कुलनंदन बधुनंद केलीनंद आणि प्राणनंद असे, दिसायला जवळजवळ सारेच नंदबाबांसारखेच, एक जात सगळेच पुढच्या मागच्या वयाचे, आणि त्यांच्या आठ स्त्रिया म्हणजे माझ्या आठ काकू। त्यांना पतीच्या नावानंच आम्ही सुनंद काकू, नंदन काकू, केलीनंद काकू असे ओळखत व हाकारत असू। यातील प्रत्येक काका कशाना कशात तरी निष्णात होता, कुणी गोधनाच्या ऋतूनुसार येणाऱ्या विकारांवर अचूक गुणकारी औषधी वनस्पती देई, कुणी बाबांच्या अनुपस्थित त्यांच्या इतक्याच कौशल्यानं पार पाडी, कुणी सप्तसुरांच्या दावणीला बांधून संगीताचे नाना राग सहज आळवी, कुणी उपनिषदांचा आधार घेत सुंदर प्रवचन देई। यातील केलीनंद काका हे तर हुतुतू, हमामा, लगोरी, तळ्यात मळ्यात, खो खो, आट्यापाट्या, सूरपारंब्या, जलतरण, मलविद्या अशा कितीतरी क्रीडा प्रकारात पारंगत होते, म्हणूनच माझे ते सर्वात प्रिय काका होते। माझी दुसरी माता होती रोहिणी माता, यशोदा मातेहून थोडीशी उंच, गौर सडसडीत माझ्या ज्येष्ठ बंधूची बलरामदादाची आई। बलरामदादा वयानं माझ्यापेक्षा थोडासाच मोठा, तांबूस गौर, बाळसेदार, दाट जावळाचा, पटकन संतापणारा तसाच चटकन निवळणारा। आम्ही सावत्र बंधू होतो, यशोदा मातेला आम्ही दोघंही आदरानं थोरली म्हणत असू। साहजिकच रोहिणी मातेची आपसुकच धाकली आई झाली होती। आम्हा दोघा भावांना नंतर लाभलेली आणखी एक बहीण होती, थोरलीला माझ्यानंतर काही वर्षांनी झालेली एकानंगा, आमच्या लडीवाळ कौतुकानं झालेली एका, सर्वांचीच अत्यंती लाडकी एका। या क्षणी मला सर्वाधिक डोळ्यांच्या समोर येत आहेत ते माझे सर्वात प्रिय वृद्ध आजोबा, नंदबाबांचे बाबा चित्रसेन। चित्रसेन आजोबा होते, भरगच्च पांढऱ्याशुभ्र भूछत्री मिशांचे, जाड भुवयाही पांढऱ्याशुभ्र झालेले, सदैव तांबूल खाणारे तो रवंथ केल्यासारखा तोंडात सतत चघळत ठेवणारे, त्यांची घुंगूरवाली चंची बाळगणारे, थोर हाडापेराचे मस्तकी पिळाचं विटकरी वर्णाचं गोप पागोट गुंडाळणारे, कपाळी गोपीचंदनाचा ठसठशीत टिळा रेखणारे, अंगातील बाराबंदीवर घोंगडीचंच उपरण दोन्ही खांद्यावर वेढून पांघरणारे, कमरेला कावेत रंगविलेल्या करवंदी काठधारी धोतराचा गुडघ्यापर्यंत करकचून आवळलेला बळकट गोपकाष्ट कसलेले, हातात वरखाली होणार ठसठशीत कुलचिन्ह, चांदीचं कडवल्यालेले, उजव्या कानपाळीत वरच्या बाजूला टोचलेलं मोतीधारी लोमत सोनेरी कर्णभूषण असलेले, थकल्यानं नेहमी वाकलेले, हातात भक्कम घुंगुरवाळ्या गवळ काठीचा आधार घेतच इडा आई म्हणत उठणारे, या आजोबांनीच तर मला गोकुळात माझी जीवनगीता कितीतरी ढंगांनी गोपभाषेत नीट समजावून दिली होती. कुठलाही माणूस जसा सावलीला सोडू शकत नाही तसाच मी या चित्रसेन आजोबांना कधीच विसरू शकत नाही. तसं माझं बालपण हे त्रिकुटाचं होतं, भावत्रिकोणाचं होतं. मी, बलराम दादा, नंतर तर नुसता दादा आणि आम्ही चांगले 5-6 वर्षांचे झाल्यानंतर आम्हाला लाभलेली एकुलती एक लाडकी बहीण एकानंगा, आमची प्रिय एका. आमचं हे त्रिकूट वाढत असताना अधिक ते आजोबांच्या भोवतीच घुटमळत गरगरत राही. बाबा, थोरली, धाकली, सर्व काका काकू, चुलत भावंड यांनी कसं गजबजून गेलेलं होतं ते आमचं अभिर्भानुवंशीय गोप कुटुंब. बाहेर गोकुळ नि वाड्यातही गोकुळच. थोरली सांगत आली तसं सांगायचं तर अगदी दूध पिता असल्यापासून मी अतिशय बाळसदार होतो. सदा हसरा, अनावर, नटखट, खट्याळ होतो. किती बाळसदार? तर थोरली, धाकली, गोकुळातील त्यांच्या सख्ख्या सर्व लहान थोर गोपी क्षणभर काही मला खाली ठेवीत नसत, मला क्षणभरही विसंबत नसत. एकदा तर थोरलीनं मथणीनं ताक घुसळीत असताना गंमतच केली. केली कसली, तिच्याकडून आपसुकच झाली ती. शेजारी धाकली आई रांजणाजवळ ताक घुसळत बसली होती, काहीतरी गुणगुणत होती. आम्ही दोघं, म्हणजे मी आणि दादा, रांजणाला धरूनच उभे होतो. ताकात लोणी केव्हा उभरून वर तरंगेल नी त्याचा गोळा पटकन मटकवता येईल या लालचेनं दोघही नागडेच होतो. कमरेला केवळ चंदेरी कडदोरे काय ते फिरले होते, पायात चांदीचे वाळे होते दोघांच्याही. थोरलीची एक खोड होती, ताक घुसळताना ती मध्येच डोळे मिटून स्वतःला हरवून अगदी तन्मयतेनं लयीत गोपगीत गुणगुणे. त्या दिवशी मी लोण्याच्या गोळ्याचा वाट बघून बघून अगदी कंटाळलो होतो. रांगत लडखडत चालत तिच्या पाठीमागत जाऊन उभा राहिलो. बऱ्याच वेळानं तिनं घुसळणं थांबवलं. रांजणात हात घालून गुणगुणतच लोण्याचा ताक निथळता थपथपता गोळा हलकेच तिनं बाहेर घेतला. मला ती आता रांजणामागे बघू लागली. मी दिसलो नाही तशी ती गोंधळली. इतक्यात कुठं गेला हा, असं स्वतःशीच पुटपुटत दालनभर बघू लागली. मी आधारासाठी तिचं नेसूचं वस्त्र धरून तिच्या मागच तर उभा होतो. क्षणभर ती फिरेल तसं मी आपोआपच गोल फिरलो. थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं की मी तिच्या पदराआड पाठीमागच तर उभा आहे. मला बघताच लोणी भरल्या हातांनीच पटकन वर उचलून घेत तिनं अगोदरच माझे मटामट मुकेच मुके घेतले, अधिक ते माझ्या गालावरच्या खळीचे. मी घुसमटलो. माझ्या पसरलेल्या टाळ्यातच हातच्या ताज्या लोण्याचा गोळा चटकन भरला तिनं. तसा मी आपोआपच मुकाट झालो. माझं अवघरडणं अवगुंठलं ते केवळ डोळ्यात. हसतच तिनं त्या गोरस कक्षाच्या कोनाड्यात ठेवलेल्या गुच्छातील एक टवटवीत मोरपीस खेचलं. कितीतरी रंगचट्ट्यांनी अंगभर तळपत होतं ते. निळ्या, जांभळ्या, हिरवट, सोनेरी. माझ्या दाट कुरळ्या केशात तिनं ते मोरपीस झटकन माळूनही टाकलं. तेव्हापासून हे मोरपीस मला चिकटलं ते सदैवच. मोरपीसही माझ्या जीवनाचं पुढं अर्थपूर्ण प्रतीकच झालं. माझ्या बलराम दादाला मात्र ते काही आयुष्यात कधीच नाही मिळालं. हे सारं तो दूरवरून बघतच होता. धाकलीच्या रांजणा शेजारी घुटमळत होता. काय झालं कुणास ठाऊक, एकाएकी तो आमच्याच रोखाने यायला निघाला. तो थोरलीला येऊन भिडलाही. तिचं नेसूचं वस्त्र ओढत मला खाली उतरवून आपणाला वर घ्यावं म्हणून खुणावत केवढा आक्रोश आकांत मांडला त्यानं. रुसून हात पाय नुसते दणादण आपटू लागला. माझ्यामुळे थोरलीचं काही ते ध्यानी चालं नाही, त्यामुळे तर तो बिथरलाच. फुरंगटून थेट दालनाच्या मध्येच जाऊन बसला. वरचं छत ओढून जाईल असा टाहो फोडून सटासट हात पाय झाडत आक्रोशू लागला. मला पटकन खाली ठेवून थोरली व रांजणाजवळून धाकली दोघेही धावल्या. त्याला शांत करण्यासाठी त्यांनी नानापरी केल्या, तो काही आवरत नव्हता. दोघींनी धरलं तरी उसळी घेऊन हात पाय झाडत टाचा आपटत नुसता फुसफुसत होता. आता तर त्याला धड श्वासही घेता येत नव्हता. शेवटी तर तो कक्षात मध्येच चक्क आडवा पडून निश्चित पडला. आता मात्र मी एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ गेलो. तो डोळे मिटून निश्चित पडला होता. बंधुप्रेमानं मी त्याची दाट केशावळ माझ्या हातांनी घुसळली. त्यानं डोळे उघडले, मला पाहिलं, पण प्रतिसाद काहीच नाही. आता मीही रुसलो, त्याला पाठमुरा होऊन चालू लागलो. तसं त्यानं पाठोपाठ येऊन मला गाठलंच. आता तर चक्क तो हसत होता, केवढ्या तरी मोठ्यानं, मन मोकळं. मीही त्याच्या गळ्यात पडून खळीळ हसू लागलो. आम्हाला असं बघून खेचल्यासारख्या आमच्या दोन्ही आया धावत आल्या. त्यांनी पटापट उचलून मुके घेत घेतच आम्हाला भुजेवर घेतलं. मी होतो धाकलीच्या रोहिणीमातेच्या भुजेवर. माझा दादा बलरामदादा होता थोरलीच्या यशोदा मातेच्या भुजेवर. तिनं सांगितलेली एक आठवण तर सततच माझ्याबरोबर राहणार आहे, माझ्या छातीवरच्या जन्मजात केशमय वत्स चिन्हासारखी. मी कळता झाल्यावर एकदा गाई चारून असाच संध्याकाळी परतलो. संगीत तर माझ्या जीवाचं मर्मस्थान होतं, सर्वात प्रिय. त्या दिवशी समोर गोधनाचे तांडे हाकीत मी मुरलीवर संगीताची वेगळीच धून स्वतःला विसरून घुमवीत होतो. आसावरी रागाची गोधनाच्या खुरांलगत उधळलेल्या धुळींच्या ढगात मी व माझे स्तोख कृष्ण, श्रीदामा, दामन, वरुथप, रुद्रसेन, भद्रसेन व पेंद्या असे कितीतरी गोपमित्र एकमेकांना नीट दिसतही नव्हतो. मावळतीची किरणं पाठीवर घेत गायींच्या तांड्यांसह आम्ही सर्व पश्चिमेच्या महाद्वारातून गोकुळात शिरलो. गायी सवयीनं ज्या त्या गौळ गोठ्याकडे पांगल्या. मी, दादा व सेवकांनी आमचं गोधन दावणीला बांधलं. रात्रभर रवंथ व त्यांच्या क्षमतेनुसार चिंतन करण्यासाठी त्यांच्यासमोर चारा टाकला. मग वाड्याकडे परतलो. दादा धाकलीला भेटायला तिच्या कक्षाकडे गेला. गंगाळ्यातील पाणी पायांवर घेऊन मी नेहमीसारखा थोरलीच्या कक्षात आलो. खांद्यावरचं कांबळं खुंटालीला टांगलं. हातची घुंगुरवाली गवळ काठी दालनाच्या कोनाड्यात नीट ठेवली. हातची मुरली व शिदोरीच्या लोटक्याचं गुठडं कोनाड्यात ठेवलं. समोर उभ्या असलेल्या थोरलीच्या चरणांना नेहमीसारखं मस्तक भिडवून सांज वंदन केलं. तिनं माझ्या खांद्यांना धरून मला पटकन वर उठविलं. क्षणभर माझ्या डोळ्यात खोलवर डोळे रोवले. तिची चर्याच कितीतरी वेगळी दिसत होती आज. तिच्या नेत्रकडा स्पष्ट पांथरलेल्या होत्या. मी तर दचकलोच. तिचे दोन्ही हात मायेनं हाती घेऊन लगबगीनं म्हणालो, काय झालं थोरली आई, अशी काय दिसतेस तू आज, इथं असून दूर कुठंतरी रानात गेल्यासारखी. आता मुरली तूच वाजवलीस ना, तिनं विचारलं. हो, मी मान डोलावली. केवढं पिवटून टाकलं रे तुझ्या मुरलीच्या अनोळखी लयीनं, खंत वाटली रे तुझ्यासाठी मनात कधी काळीक डोकावून गेलेल्या एका दुष्ट शंकेची. तू जन्मलास त्या रात्रीची, अभिजित नक्षत्राची रात्र होती ती, श्रावणातल्या वग पक्षाच्या अष्टमीची. उभं विश्वच चैतन्यानं कोंदून मोहरून उठलं होतं त्या घनघोर वादळी रात्री. दुष्ट शंका, कसली शंका? मी तिचे हात गदगद हलविले. बस म्हणतच तिनं लगतच्या बैठकीवर मलाही बस्त केलं. म्हणाली, तू जन्मलास त्या रात्री प्रसूतीच्या वेदनांनी मूर्छितच झाले होते. कितीतरी मोठं गर्जतं प्रलयंकर वादळ झालं होतं त्या रात्री. गोकुळातले कितीतरी प्रचंड पुराणे गाठाळ उंच वृक्ष कडाडत धडाधड कोसळले होते त्या रात्री. पहाटे पहाटे कधीतरी मी यमुनेवरून येणाऱ्या गार सुगंधी श्रावण झुळकी बरोबर जागी झाले. तू कुशीतच तर होतास, नवजात ताजा टवटवीत, एकसारखा टाव फोडणारा, भुकेजलेला. तुला पाजण्यासाठी जवळ घ्यावं म्हणून मी तुला पहिल्याच लपेटता स्पर्श केला, आणि त्या स्पर्शाबरोबरच मला ती दुष्ट शंका आली अगदी आतून, सरसरून की हे काही माझं मूल नव्हे. मी साशंक डोळ्यांनी तुझ्याकडे नुसती बघतच राहिले. तू टाहो फोडून हात पाय झाडतच होतास. भुकेच्या आवेगानं तू माझ्या उघड्या स्तनापग्राला किती पटकन लुचलास. माझ्या पायाच्या नखांपासून डोकीच्या केशावळीपर्यंत त्या क्षणीच एक भाववीजच जशी काही चमकून गेली, सरसरून, पूर्वी कधीही न अनुभवलेली सखोल मातृत्वाची. माझी जाणीवच बदलली रे शंकेची. तिची जागा घेतली वत्सल मातृत्वानं, तुझ्या ओठांच्या पहिल्या स्पर्शाबरोबर. तू मूक ओठी जसा काही मला सांगून गेलास. मीच तर तुझा छकुला, तुझा पुत्र, तूच माझी माता. माझ्या मनाच्या तळाशी पडून असलेली ती आठवण, ती शंका तुझ्या मुरलीनं आज पुन्हा जागृत झाली, उसळून वर आली. कृष्णा, माझ्या सोन्या, मला क्षमा कर रे, कधी काळी आलेल्या त्या माझ्या शंकेसाठी. मी त्यावेळी नुसता हसलो होतो, केवळ हसलो. रानात एखाद्या आवडत्या गायीची कधी कधी झुपकेदार शेपटी मी लाडानं तोंडावरून फिरवून घेत असे, तसेच तिचे दोन्ही गुलाबी तळ हात गालांवर हळुवार फिरवून घेताना म्हणालो, वेळीच आहेस थोरले, तुला क्षमा करायची योग्यता तरी आहे का माझी? मी आत जायला निघालो तसं माझे हात आवेगानं दाबून ती म्हणाली, यमुनेच्या पात्राकडे फारसा जात जाऊ नकोस कन्हैया. का कुणास ठाऊक, पण यमुना माझं हरण करणार असंच तिला वाटत असावं. ही झाली तिनं सांगितलेली आठवण फार पुढची. माझ्या बारशाची आठवणही तिनं मला अनेकदा स्वतःला विसरून ऐकवली आहे. तिनं सांगितलेली ती आठवण मला आजही स्पष्ट आठवते.